या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं. या आयुर्वेदाबाबतच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेद तज्ज्ञ आणि संशोधक डॉक्टर योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. गेली 15 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगापुढं उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या 1000 रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टरांनी संशोधित केलेल्या 52 हून अधिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळालेलं आहे आणि दुर्धर रोगावरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे. डॉक्टर आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार
डॉक्टर. रसायू कॅन्सर क्लिनिक मधील रसायन चिकित्सेची वैशिष्ट्य आपण काय सांगाल?
ह्याचं उत्तर थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने देईन. रसायन चिकित्सेचं वैशिष्ट्याबरोबरच ह्या रसायन चिकित्सेचा विचार कॅन्सर चिकित्सेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने झाला हे समजणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये खेड्यातला पेशंट जो तालुका प्लेसपासून 25-30 किलोमीटरवरती असतो आणि त्यावेळेला कॅन्सरसारख्या आजाराची चिकित्सा घेण्याकरता त्याला एखाद्या रुग्णालयामध्ये जायला लागतं, केमोथेरपी घ्यावी लागते, त्याचे साईड इफेक्ट झाल्यानंतर ते मॅनेज करण्याकरता काही काळ त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. ह्यामुळे कॅन्सरची डायरेक्ट कॉस्ट आणि त्याच्यामुळे असणारी इनडायरेक्ट कॉस्ट, एक नातेवाईक असेल त्याच्या कामावरती जाऊ शकत नसेल, अशा अनेक इनडायरेक्ट कॉस्टने कॅन्सरची चिकित्सा ही दिवसेंदिवस प्रचंड महाग होत चालली आहे. इथं मी मुद्दाम नुकताच अब्दुल कलाम यांचं निधन झालंय, त्यांनी आयुर्वेदाविषयी काढलेले उद्गारांचा उल्लेख इथं करणं हे मला वाटतं त्यांना एक चांगली श्रद्धांजली असेल. आणि त्यांनी आयुर्वेदाच्या बद्दल असे उद्गार काढले होते की आयुर्वेदामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशा स्वरूपाची प्रिव्हेंटिव्ह चिकित्सा पद्धती आहे आणि तिचा जास्तीत जास्त वापर आपण जर केला तर औषधांची आपल्याला गरजच पडणार नाही, पडली तर ती कमीत कमी पडेल आणि अशा स्वरूपाने आजारांच्यावरती होणारा खर्च हा मर्यादित राहील. म्हणून आयुर्वेद हे उत्तम प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे असा उल्लेख आपल्या माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी केला होता. त्याच दृष्टीने ह्या आयुर्वेदीय चिकित्सेकडे मी पाहिन. म्हणून या चिकित्सेची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ही चिकित्सा घरच्या घरी घेता येऊ शकते. तोंडात न घेणारी ही औषधं असतात, याचे कुठलेही दुष्परिणाम असत नाहीत, याच्याकरता हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नसते, याला कुठल्याही मेडिकल अटेंडंटची गरज नसते आणि अत्यंत अफोर्डेबल अशा स्वरूपाची चिकित्सा आहे हे रसायन चिकित्सेची वैशिष्ट्य जरूर म्हणावे लागतील.
डॉक्टर, आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक कर्करुग्णांवरती आपण यशस्वी उपचार केलेले आहेत, यातले आपल्या लक्षात राहण्यासारखा एखादा अनुभव आपण सांगू शकाल का?
खरं तर प्रत्येक पेशंट हा आमच्या लक्षात असतो आणि ज्या वेळेला पेशंट येतो त्यावेळेला तो कॅन्सर आणि आम्ही याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती युद्ध सुरू असतं आणि आम्ही अक्षरशः त्या कॅन्सरवरती तुटून पडतो अशा स्वरूपाची मानसिकता आमच्या सगळ्या वैद्यांमध्ये असते. अनेक पेशंट आमच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे असतात, त्याच्यात काही आमच्या पर्सनल आयुष्यामधले असतात, काही समाजामधले पेशंट्स येत असतात, त्याच्यामध्ये विविध तऱ्हेचे किंवा विविध अवस्थांमधले पेशंट येत असतात. मला अतिशय चांगलं आठवतं आहे, ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सुमारे 8-1 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. माझ्या एका मित्राने मला त्यांच्या मित्रांकडे घरी जाऊन त्यांना चिकित्सा द्यावी याच्याकरता आम्ही व्हिजिटला गेलो होतो आणि ती व्यक्ती बेडवरती हालूसुद्धा शकत नसे, ज्याला आपण कूस वळवणे तेवढंसुद्धा ते करू शकत नसत, इतक्या एक्स्ट्रीम वेदना त्यांना होत्या. प्रोस्टेटचा कॅन्सर होता आणि तो संपूर्ण हाडांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पसरला होता. हार्डली 3-4 महिने अशा स्वरूपाचं आयुष्यमान त्यांना दिलं होतं. त्याच्यानंतर आपण त्यांना आयुर्वेदीय चिकित्सा सुरू केली. मगाशी आपण या सगळ्या गोष्टींचं तात्विक विवेचन केलं की तुम्ही रुग्णाची मानसिकता कशी हँडल करता, रसायन चिकित्सेचे फायदे काय असतात, रसायन चिकित्सेची वैशिष्ट्ये काय असतात, ही याची प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. ह्या व्यक्तीला आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर औषधं घरी पाठवली आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगतानाच असं सांगितलं की महिन्याभरानंतर मी तुम्हाला तपासायला येणार नाही, तुम्ही दवाखान्यामध्ये यायला पाहिजे. आणि तुम्ही दवाखान्यामध्ये याल. अक्षरशः ती व्यक्ती महिन्याभरानंतर माझ्या दवाखान्यामध्ये चालत आली. आजही ते 100% तुमच्या आमच्यासारखं नॉर्मल आयुष्य काढतायत. त्यानंतर आम्ही दर 6 महिन्यांनी त्यांचा बोन स्कॅन करतो. बोन स्कॅनमध्ये आम्हाला कुठेही कॅन्सरस ॲक्टिव्हिटी सापडली नाही. मध्यंतरी आम्ही त्यांचा पेट स्कॅन केला आणि शरीरामध्ये कुठेही कॅन्सर नाही अशा स्वरूपाची खात्री ही केली. अजून एक पेशंट, त्या बाईंना नॉन हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा आजार झाला होता. आणि ऑब्व्हियसली नॉन हॉजकिन्स लिम्फोमा हा तसा फार, ज्याला आपण फेटल अशा स्वरूपाचा कॅन्सर नक्की नाही समजला जात, परंतु त्यांना तो बऱ्यापैकी शरीरामध्ये वाढलेल्या अवस्थेत होता. त्यांनी आधी चिकित्सा सुरू केली आणि केमोथेरपीची 2 इंजेक्शन्स झाल्यानंतर, 2 सायकल्स झाल्यानंतर त्यांना त्याचा इतका त्रास झाला आणि त्या कदाचित मानसिकतेने दुर्बल असतील, शारीरिक दुर्बलता असेल, यामुळे त्यांनी त्यांच्या नवऱ्याला स्पष्टपणे सांगून टाकलं की मी या आजारामुळे मरायला तयार आहे, परंतु मी ही चिकित्सा घेऊ शकत नाही. मला आजही आठवतं त्या बाई आमच्या दवाखान्यामध्ये आल्यानंतर ढसाढसा रडत होत्या आणि त्यांचे मिस्टर बाजूला शेजारी बसलेले होते. त्यांच्या नॉन हॉजकिन्स लिम्फोमाची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हळूहळू त्यांचे सर्व लक्षणं ही कमी होत गेली. त्यांना भूक लागायला लागली, त्यांचा अशक्तपणा कमी व्हायला लागला, कुठेही शरीरामध्ये वेदना नव्हती आणि त्यांचे दर 3 महिन्याने सोनोग्राफी आम्ही करत असे आणि नंतर दर 6 महिन्यानंतर पेट स्कॅन हा सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही करत असे. आता दर वर्षातनं एकदा आपण त्यांचा पेट स्कॅन करतो. त्या आजही 100% नॉर्मल अशा स्वरूपाचं आयुष्य जगतात आणि कुठल्याही रिपोर्ट्समध्ये कॅन्सर नाही असं निदान आहे आणि त्यांची आयुष्याची प्रत ही सुद्धा तितकीच उत्तम आहे.
डॉक्टर, रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीची वैशिष्ट्य, त्याचा रुग्णांना मिळणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ याबद्दल आपण सांगितलं, तसंच कर्करोग रुग्णांबाबत आपणास आलेले काही अनुभवही आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलेत, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
आयुर्वेदाच्या माध्यमातून कर्करोगावरील संशोधन आणि चिकित्सेचं कार्य आम्ही करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद ही मालिका प्रसारित केली जाते. त्यास आपणाकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.